50 languages. 4.
Char.
Char.
At school.
Shalit.
Shalit.
Where are we?
Apan ata kuthe ahot?
Apan ata kuthe ahot?
We are at school.
आपण सर्व आता शाळेमध्ये आहोत. आम्ही सर्व आता शाळेमध्ये आहोत.
आपण सर्व आता शाळेमध्ये आहोत. आम्ही सर्व आता शाळेमध्ये आहोत.
We are having class.
आम्हाला शाळा आहे.
आम्हाला शाळा आहे.
Those are the school children.
ती शाळेतील मुले आहेत.
ती शाळेतील मुले आहेत.
That is the teacher.
ती शिक्षिका आहे.
ती शिक्षिका आहे.
That is the class.
तो शाळेचा वर्ग आहे.
तो शाळेचा वर्ग आहे.
What are we doing?
आम्ही काय करत आहोत?
आम्ही काय करत आहोत?
We are learning.
आम्ही शिकत आहोत.
आम्ही शिकत आहोत.
We are learning a language.
आम्ही एक भाषा शिकत आहोत.
आम्ही एक भाषा शिकत आहोत.
I learn English.
मी इंग्रजी शिकत आहे.
मी इंग्रजी शिकत आहे.
You learn Spanish.
तू स्पॅनिश शिकत आहेस.
तू स्पॅनिश शिकत आहेस.
ही लर्न्स जर्मन.
तो जर्मन शिकत आहे.
तो जर्मन शिकत आहे.
वी लर्न फ्रेंच.
आम्ही फ्रेंच शिकत आहोत.
आम्ही फ्रेंच शिकत आहोत.
यू ऑल लर्न इटालियन.
तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात.
तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात.
They learn Russian.
ते रशियन शिकत आहेत.
ते रशियन शिकत आहेत.
Learning languages is interesting.
भाषा शिकणे मनोरंजक आहे.
भाषा शिकणे मनोरंजक आहे.
We want to understand people.
आम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे.
आम्हाला लोकांना समजायचे आहे.
वी वॉन्ट टू स्पीक विथ पीपल.
आम्हाला लोकांशी बोलायचे आहे.
आम्हाला लोकांशी बोलायचे आहे.